चीनीमंडी.com पॉडकास्ट। विजी डेली शुगर मार्केट अपडेट। आज शनिवार 30 जानेवारी 2021। डोमेस्टिक मार्केट महाराष्ट्रामध्ये असते साखरेचा व्यापार 3,100 रुपये ते 3,130 रुपये राहिला। त्रेमतीस साखरेचा व्यापार 3,210 रुपये ते 3,250 रुपये राहिला। रिसेल मार्केटमध्ये असते साखरेचा व्यापार 2,990 रुपये ते 3,080 रुपये राहिला। त्रेमतीस साखरेचा व्यापार 3,020 रुपये ते 3,130 रुपये राहिला। दक्षिण कर्नाटकामध्ये असते साखरेचा व्यापार 3,100 रुपये ते 3,130 रुपये राहिला। त्रेमतीस साखरेचा व्यापार 3,130 रुपये ते 3,180 रुपये राहिला। उत्तर प्रदेशामध्ये एमतीस साखरेचा व्यापार 3,245 रुपये, गुजरातमध्ये असतीस साखरेचा व्यापार 3,101 रुपये राहिला, तर तमिळनाडूमध्ये असतीस साखरेचा व्यापार 3,140 रुपये ते 3,200 रुपये राहिला। त्रेमतीस साखरेचा व्यापार 3,210 रुपये ते 3,280 रुपये राहिला। हे सर्व दर जीएसटी सोडून आहेत।